नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 2 दिसांचे गुजरात भोंवडेर वतले. आपल्या भेटीच्या पहिल्या दिसा श्री मोदी अहमदाबादान 5,400 कोटी रुपयाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करपाचे आसात. उक्तावणा उपरांत ते भौशीक मेळाव्याक संबोधित करतले. प्रधानमंत्री आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिसा अहमदाबादातल्या हंसलपुरान हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोड थळावे उत्पादन आणि 100 देशांनी बॅटरी इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्यातीचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री आपल्या भेटीवेळार 1,400 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते रेल्वे प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. विरामगाम खुदात रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे उक्तावण ते करतले. तशेंच अहमदाबाद मेहसाना पालनपूर रस्त्याचेर 6 लेन वाहनांचो अंडरपास आणि अहमदाबाद विरागम रस्त्याचे रेल्वे ओव्हरब्रिज बांधकामाचो बुनियादी फातर बसयतले. श्री गुरु ग्रंथ साहिबा हांच्या प्रकाश पुरप निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शुभेच्छा दिल्यात. श्री गुरु ग्रंथ साहिबजी हांची कालबाह्य शिकवण संसारभरातल्या जिणेचेर उजवाड घालता. करुणा, नम्रताय आणि सेवा हांच्या मूल्यांची याद करून दिता अशें प्रधानमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टांत म्हटलां. एकचार आणि एकचाराची भावना घटमूट करपाची ही शिकवण मनीस जातीक उर्बा दिता अशें तांणी सांगले. श्री गुरु ग्रंथ साहिब हांणी दाखयल्ल्या ज्ञानाच्या मार्गान चलून एक बरो जग निर्माण करचो असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. इस्रोन गगनयान मोहिमे खातीर पॅराशूट आधारित डॅसलरेशन सिस्टम एंड टू एंड प्रात्यक्षिका खातीर पहिली इंटिग्रेटेड एअरड्रॉप टेस्ट यशस्वीपणान पुराय केली. पॅराशूट सिस्टमची पडताळणी करपा खातीर ही एक महत्वाची कसरत आशिल्ली जी मिशना वेळार अंतराळवीरांक तांच्या अंतराळ केंद्रावयल्यान सुरक्षितपणान परत हाडटा. ही चाचणी इस्रो, भारतीय हवामान दळ, DRDO, भारतीय नौदळ आणि भारतीय तटरक्षक दळ हांच्या एकवटीत प्रयत्नातल्यान झाली. ही चाचणी पॅराशूटाच्या पुराय संचाचे मूल्यांकन करपा खातीर डिझाईन केली. गगनयान नावाच्या पहिल्याच अंतरिक्ष उड्डाण मिशनाक भारत पुरायपणान तयार असा आणि हे फकत तंत्रीक कामगिरी न्हय तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातलो एक नवो अध्याय असा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सांगले. या मिशनांक वेचून आयिल्ल्या गगनयात्रीस गटाचे कॅप्टन शुभांशु शुक्ला, प्रशांत बालकृष्ण नायर, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप हांचे खातीर दिल्लीन जाल्ल्या अभिनंदन सुवाळ्यांत ते उलयताले. केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांणी आयज दिल्ली विधानसभेन 2 दिसांच्या अखिल भारतीय सभापती परिषदेचे उक्तावण केले. केंद्रीय विधानसभेचो पहिलो भारतीय अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल हांची निवड जाल्ल्या शतकवर्षाचो उगडास करपा खातीर ही परिषद आयोजित केल्या. या वेळार उलयतना घरमंत्री शहा हांणी देशाच्या स्वातंत्र्याप्रमाणेच देश लोकशाही पद्दतीन चलोवप लेगीत तितलेच महत्वाचे असा असे सांगले. भारतीय विचारांच्या आधारान लोकशाही पद्दतीन देश चलोवपाची बुनयाद रचपाचे काम विठ्ठलभाई पटेल हांणी केले असे तांणी मुखार सांगले. संरक्षण संशोधन आणि उदरगत संघटना म्हळ्यारूच DRDO काल ओडिसाच्या दर्यादेगेर एकत्रित हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली IADWS हाच्यो पहिल्यो उड्डाण चाचण्यो यशस्वीपणान केल्यो. सोशल मीडिया पोस्टान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी DRDO, भारतीय सशस्त्र दळ आणि उद्देगाक एकवटीत हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची यशस्वी उदरगती खातीर परबी दिली. IADWS ही एक बहुपावड्यावयली हवाई संरक्षण प्रणाली असून तातून सगळ्या देशी क्विक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाईल, एडव्हान्स व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम, क्षेपणास्त्रां आणि उच्च शक्तीचे लेझर आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन हांचो आसपाव जाता. फिजीचे प्रधानमंत्री सिटीवेनी लिगामा मादा राबुका आयज सावन 3 दिसांच्या भारत भेटेर येयल्यात. आयज सकाळी ते नवी दिल्ली पावले. श्री रबुका हांकां ईशान्य प्रदेशाचे शिक्षण राज्यमंत्री सुकांत मुजुमदार हांणी विमानतळार येवकार दिलो. फिजीच्या प्रधानमंत्री वांगडा तांची घरकान लुसुएटी राबुका आसा. ह्या शिष्टमंडळान भलायकी आणि वैजकी सेवा मंत्री रातू आंटोनियो, लाला बालाऊ आणि वरिष्ठ अधिकारी हांचो आसपाव आसा. विदेश मंत्रालयान एका निवेदनान म्हटला की सध्याच्या क्षमतेन प्रधानमंत्री रबुकांची ही पहिलीच भारत भेट आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार. Okay.